नमस्कार सर, मी परांजपे कॉन्ट्रॅक्टर्समधून अभय बोलतोय. सर, तुम्ही सध्या काही प्रॉपर्टी सर्च करताय का परचेस करण्यासाठी? सर, मला कळू शकलं तुम्हाला कोणत्या एरियात प्रॉपर्टी पाहिजे? सर, आरती एरियात तर नाही आमचं, पण आमचं सेवगड रोडला आहे सर, एक मधुबस म्हणून. तिकडे तुम्हाला 1 and 2 BHK अपार्टमेंट भेटते सर. तुम्हाला काय पाहिजे, 1 BHK का 2 BHK? तिथले 1 BHK तुम्हाला 450 स्क्वेअर फीटचा भेटेल सर. 1 BHK 450 स्क्वेअर फीटचा भेटेल, 450 अथवा स्क्वेअर फीट एरिया आहे सर. आणि त्याची किंमत तुम्हाला 40 ते 45 लाख रुपये जाईल सर. सर, तिकडे साईडला काहीच अवेलेबल नाही आहे. तुम्हाला आमचं एक साईट आहे अभिरची परिसर म्हणून, तुम्हाला नऱ्यातलं ते सेगड माहिती आहे ना सर, नऱ्यामधलं, नऱ्या गावातलं, हो, जिथं आपलं नवले कॉल, हा बरोबर, नवले कॉलचं बॅक डोर असतं सर बघा मागच्या गेटला, तिकडे पाळे कंपनीचं कॉर्नर सर, त्या ठिकाणी आमचं अभिरुची परिसर म्हणून 25 एकरची टाउनशिप आहे. तिकडे आमचं ऑफिस आहे, तिकडे जाऊन तुम्हाला प्रत्येक गोष्टीची डिटेल भेटून जाईल सर, सेगडची आणि आपलं मधुकोष्टची आणि अभिरुची परिसरची पण सर. हो सर, परिसरचा पण 1 BHK आहे सर, तिकडे 25 लाखापासून आहे सर 1 BHK. हो सर, सगळे सोय सर, सगळं सोय आहे सर तिकडं. तुम्हाला तिकडे इकडे साईट विजिट करा सर, तुम्ही साईट एकदम आपलं अभिरुची परिसरला तुम्हाला प्रत्येक गोष्टीची डिटेल मध्ये माहिती दिली जाईल सर. तुमचे जेवढे सर, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत तुम्ही कधी येऊ शकता. जर तुम्हाला काही कॅब वगैरे लागला तर मी कॅब पण प्रोव्हाइड करू सर. तुम्ही कधी जाता सर मला सांगू शकता का? 5 पर्यंत. सकाळी 11 पर्यंत जाता का सर तुम्ही? चालेल सर, मी तुम्हाला सकाळी कॉल करू शकतो, चालेल का? बोला. हा, मला तो सर आपला धायरी फाट्याचा ब्रिज माहिती का सर तुम्हाला? A1 सर, ते A1 म्हणून काहीतरी आहे सर तिकडे, आता नवीन लॉन्च A1 मध्ये. हा, मी तुम्हाला उद्या सकाळी 11 वाजता कॉल करतो सर, मग एकवेळ हार्ट नंतर रिमाइंड करण्यासाठी. हो सर, आम्ही अभ्यास मधूनच बोलतोय. चालेल, हो नक्की सर, धन्यवाद सर.